नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी तुम्ही ऐकत आहात कोकणीतल्या खबरो. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सावन तीन देशांच्या भोवणेर वता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज सकाळी 11 वरांचेर राष्ट्रपती भवनान राजकुमार गोयल हांका केंद्रीय माहिती आयोगाचे मुखेल आयुक्त म्हणून सोपूत दिलो. 20 डिसेंबराक जावपा आशिल्ल्या उत्तर आणि दक्षिण गोय जिल्हो पंचायत वेंचणुकेच्या फाटभुंयेर गोय सरकारान येता त्या 20 तारखेक भर पगारी सुटी म्हळ्यारूच पेड हॉलिडे जाहीर केल्या. विज्ञान तंत्रगिन्यान खाते आणि गोय कोयर व्यवस्थापन महामंडळाच्या जोड पालवान अंदूचो 7वो सर्गेस्त मनोहर पर्रीकार विज्ञान महोत्सव 18 डिसेंबराक नू स्थळांचेर जातलो. पहिलेच खेपे स्क्वाश विश्वचषक जिंकपा खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज भारतीय स्क्वाश पंगडाक परबी भेटयल्या. आता खबरो विस्तारात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जॉर्डन इथोपिया आणि ओमान ह्या तीन देशांच्या भोवणेर वतात. आपल्या भेटीच्या पहिल्या पावण्यार मोदी किंग अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन हांच्या आमंत्रणाचेर जॉर्डनाक वतले. प्रधानमंत्री मोदी जॉर्डनाच्या राजाबरोबर द्विपक्षीय संबंधाच्या पुराय पैलूंचो नियाळ घेतले आणि प्रादेशिक मुद्द्यांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. प्रधानमंत्री 16 डिसेंबराक इथोपियाक वतले. मोदी हांची ही इथोपियाची पहिलीच भेट. हे भेटी खातीर प्रधानमंत्री इथोपियाच्या प्रधानमंत्र्यांक मेळटले. भारत इथोपिया द्विपक्षीय संबंधाच्या सगळ्या पैलूंविशी हे भेटी वेळार व्यापक चर्चा जावपाची शक्यताय आसा. प्रधानमंत्री आपल्या भेटीच्या निमण्या पावण्यार ओमानाक वतले. ते ओमानाच्या सुलतान हैथम बिन तारिक हांची भेट घेतले. वेपार गुंतवणूक उर्जा संरक्षण सुरक्षा तंत्रगिन्यान शेती संस्कृताय यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या द्विपक्षीय भागीदारांचो पुराय नियाळ ही भेटीत जातलो अशी अपेक्षा आसा. राज्यातल्या माध्यमिक शाळांनी चलपी वेगवेगळ्या शिक्षणीक उपक्रमांक उर्बा मेळची ह्या हेतान सेलिब्रेटिंग स्कूल लिडरशीप ही कार्यावळ चालीक लावपाक प्राचार्यांनी मुखार येवचे अशें आवाहन गोंय राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन मंडळान केला. नवी दिल्लीच्या शाळा फुडारपण केंद्रान 2018-2019 वर्सा सावन ही मोहीम चालू केल्या. आपल्या शाळेत चलता ते उपक्रम व्हिडिओ फॉर्मेटात नवी दिल्लीतल्या निपा ह्या केंद्राक धाडून दिवचे अशें गोंय राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन मंडळाच्यो संचालिका मेघना शेडगांवकर हांणी सांगला. शिक्षणीक नेतृत्व व्यावसायीक शिक्षण भारतीय गिन्यान वाठारातले नेतृत्व अशा वेगवेगळ्या वाठारांनी चलिल्ले काम लक्षात घेऊन उत्कृष्ट शाळांची निवड करतले अशें गोंय राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन मंडळान कळीत केला. विकसित भारत जी राम जी कायदो 2025 हो 20 वर्सां आदल्या मनरेगातलो एक व्हड बदल आसा. ह्या कायद्यांत विकसित भारत 2047 कडेन जुळपी आधुनीक वैज्ञानीक चौकट स्थापन केल्या जी ग्रामीण कुटुंबातल्या प्रौढ सदस्यांनी अकुशल शारिरीक काम करपाची तयारी दर्शयल्या तांकां 125 दिसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी दिता. ह्या कायद्याचो हेत 4 प्राधान्य क्षेत्रांवरवीं रोजगार आनी टिकाऊ ग्रामीण मुळावी बांदावळ निर्माण करप हो आसा. तशेंच हाची कांय ठळक वैशिष्ट्यां म्हळ्यार उदका संबंधीत कामावरवीं सुरक्षीतताय मुळावी ग्रामीण मुळावी बांदावळ उपजिविकेकडेन संबंधीत मुळावी बांदावळ अत्यंत तीव्र हवामानांतल्यान बदलांच्या घडणुकांचें प्रमाण उणें करपा खातीर ह्यो आसात. विमान भाड्याचेर बारीक नदर दवरपा खातीर डीजीसीए खाला काम करपी टॅरीफ मॉनिटरींग युनिट आनीक घटमूट करतले अशें आयज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या वराक पुरक प्रस्नांक जाप दिवन केंद्रीय नागरी विमान येरादारी मंत्री राजमोहन नायडू हांणी सांगले.
टैरिफ मॉनिटरिंग यूनिट हमारे डीजीसीए में है, उसको भी और सशक्त करके और सारे रूट हम मॉनिटर कर रहे हैं. इंटरनेशनल रूट्स भी अब मॉनिटर करने का किया है, क्योंकि हम वो दबाव एयरलाइंस पे भी हम डालना चाहेंगे कि इस तरह से जो अपॉर्चुनिटी से प्राइसिंग के सिचुएशंस कभी कभी जो बन जाते हैं वो ना हो. हमारी मिनिस्ट्री से पूरा इसके ऊपर ध्यान देते हुए हम एयर सेवा में भी एक स्पेसिफिकली हमने टैरिफ मॉनिटरिंग का भी एक सुविधा रखी है.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज सकाळी 11 वरांचेर राष्ट्रपती भवनान राजकुमार गोयल हांका केंद्रीय माहिती आयोगाचे मुखेल आयुक्त म्हूण सोपूत दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
परतून एक फाउट योकार. काल नवी दिल्लीत चालले काँग्रेसीचे रॅलीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या विरोधात दिल्ल्या आक्षेपार्ह घोषणांचो संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांनी निषेध केला. काँग्रेसीचो अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांनी लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोन्ही वेळार देशाची माफी मागची असे तांनी सांगला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को दुनिया मानते हैं, देश के लोग मानते हैं, और उसमें कुछ विपक्ष के लोग प्रधानमंत्री को अगर जान से मारने के लिए कहता है तो ये बहुत ही दुखद और अफसोस की बात है. सिर्फ खंडन करने से नहीं होगा. कांग्रेस अध्यक्ष और कांग्रेस के नेता प्रतिपक्ष दोनों लोकसभा राज्यसभा में देशवासियों से माफी मांगना चाहिए.
आज नवी दिल्लीत पत्रकारांकडे उलयताना रिजिजू हांनी सांगले की भाजपा आणि एनडीए हांनी केन्नाच कोणाचो अनादर केल्लो ना वा कोणाच्या जीवाक धोको निर्माण करूंक ना. विरोधक दुस्मान न्हय तर राजकीय प्रतिस्पर्धी मानचो असो सल्लो प्रधानमंत्री मोदींनी सदांच पक्ष फुडाऱ्यांक दिला असे तांणी सांगले. हे विशी निषेध उक्तायताना राज्यसभेचे फुडारी जे पी नड्डा हांनी म्हणले,
नामदारों के झंझलाहट को स्पष्ट इंगित करता है और साथ में इस तरीके की बात कहना, एक प्रधानमंत्री जी के खिलाफ मृत्यु की कामना करना, यह अपने आप में बहुत ही निंदनीय है. इसके लिए नेता प्रतिपक्ष और कांग्रेस पार्टी के नेता आदरणीय सोनिया गांधी जी, इनको देश से माफी मांगनी चाहिए.
20 डिसेंबराक जावपा आशिल्ल्या उत्तर आणि दक्षिण गोय जिल्हो पंचायत वेंचणुकेच्या फाटभुयेर गोय सरकारान येता त्या 20 तारखेक भर पगारी सुटी म्हळ्यारूच पेड हॉलिडे जाहीर केल्या. ही सुटी राज्यातले उद्देगीक कामगार, सरकारी खाते आणि राज्य सरकारी उद्देगीक खात्यातले दिसपट्टी पगाराचे कामगार, राज्यातल्या खासगी आस्थापनांचे व्यापारी आणि उद्देगीक कामगार, खयच्याय व्यवसायात, व्यापारात, उद्देगीक उपक्रमात वा हेर खयच्याय आस्थापनात काम करपी कामगारां खातीर, तशेंच जिल्हो पंचायत सार्वत्रिक वेंचणुकेंत मतदान करपाचो हक्क आशिल्ल्या दर एकल्या खातीर आसतली. विज्ञान तंत्रगिन्यान खाते आणि गोय कोयर व्यवस्थापन महामंडळाच्या जोड पालवान अंदूचो 7वो सर्गेस्त मनोहर पर्रीकार विज्ञान महोत्सव अंदू 18 डिसेंबराक 9 स्थळांचेर जातलो. विद्यार्थ्यां खातीर 9 स्थळांचेर वैज्ञानिकांची व्याख्याना जातली. सकाळी 9 ते दनपारां 1:30 मेरेन कार्यावळ जातली. ह्या वेळार आयआयएससी बेंगळूरचे डॉ साई गौतम गोपाळकृष्णन हांकां मनोहर पर्रीकार युवा वैज्ञानिक पुरस्कारान सन्मानीत करतले अशी माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष झुझे नोरोन हांणी दिली. विद्यालयीन उच्च माध्यमिक तशेंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यां खातीर कार्यावळी जातल्यो. आदले मुखेलमंत्री तशेंच देशाचे संरक्षण मंत्री स्वर्गेस्त मनोहर पर्रीकार हांची जयंती 13 डिसेंबराक जातली. तांचे जयंती निमतान दर वर्सा विज्ञान महोत्सव जाता. मुखेल कार्यावळ एनआयओच्या सभाघरांत जाता. निवडक शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांक महोत्सवात वांटेकार जावपाक मेळटले. हे कार्यावळीचे उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी जातले. कार्यावळीचे लायव्ह स्ट्रीमिंग हेर 9 थळांनी जातले. हेर 9 स्थळांनी 4,300 विद्यार्थी वांटो घेवपाचो अदमास आसा. ह्यो कार्यावळी सकाळी 9 ते दनपारां 1 वरां मजगती जातल्यो. हे महोत्सवात देशभरातल्या नामनेचे वैज्ञानिक, संशोधक आणि युवा प्रतिभा मार्गदर्शक आसतले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिओनोग्राफी मनोविकास हायस्कूल मडगावा, जीव्हीएम्स दादा वैद्य कॉलेज ऑफ एज्युकेशन फर्मागुडी, सरकारी महाविद्यालय केपे, हरमल पंचकृषी विद्यालय हरमल, रविंद्र भवन काणकोण, सरकारी महाविद्यालय साखळे, बिट्स पिलानी जुवारीनगर आणि गोमंतक विद्यालय तिस्क हांगा कार्यावळी जातल्यो असे शिक्षण खात्यान कळीत केला. वेधशाळेन कळीत केल्ल्या प्रमाण गोंयात पणजेत कमी कदमी तापमान 19.2 डिग्री सेंटीग्रेड इतले तर मुरगांवात चडात चड तापमान 33.8 डिग्री सेंटीग्रेड इतले नोंद जाला. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी आयज सेंटर फॉर डेव्हलॉपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स हांगा इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर स्टँडर्ड्स असोसिएशन 2025 वर्साचो कॉर्पोरेट पुरस्कार मेळपा खातीर परबी भेटयल्या. पहिलेच खेपे स्क्वॉश विश्वचषक जिखपा खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज भारतीय स्क्वॉश पंगडाक परबी भेटयल्या. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 3 दिसांच्या भोंवडेर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज सकाळी 11 वरांचेर राष्ट्रपती भवनांत राजकुमार गोयल हांकां केंद्रीय म्हायती आयोगाचे मुखेल आयुक्त म्हूण सोपूत दिलो. 20 डिसेंबराक जावपा आशिल्ल्या उत्तर आणि दक्षिण गोय जिल्हो पंचायत वेंचणुकेच्या फाटभुयेर गोय सरकारान येता त्या 20 तारखेक भर पगारी सुटी म्हळ्यारच पेड हॉलिडे जाहीर केला. विज्ञान तंत्रगिन्यान खाते आणि गोय कोर व्यवस्थापन महामंडळाच्या जोड पालवान अंदूचो 7वो सर्गेस्त मनोहर पर्रीकार विज्ञान महोत्सव अंदू 18 डिसेंबराक 9 स्थळांचेर जातलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 3 देशांच्या भोंवडेर. पहिलेच खेपे स्क्वॉश विश्वचषक जिंकपा खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज भारतीय स्क्वॉश पंगडान परबी भेटयल्या. हाचे मुखावयले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7 वरां जावन 25 मिनटांचेर. तोवेर नमस्कार.